एकदा एका खारुताईच्या पिल्लानं चिलून पाऊसवा पाऊसवा असा खूप हट्ट केला. चिलूची समजूत घालायला खूप जण आले, पण शेवटी चिलूची समजूत कुणी घातली ऐकायचं.
एका झाडाच्या ढोलीत एक खारुताई राहत होती. ढोलीत तिचं एक छोटस बाळ होत, त्याचं नाव चिलू. खारुताई बाहेर जाताना चिलूला बजावायची, चिलू बाळा बाहेर जाऊ नकोस, इथल्या इथेच बस, लांब जाऊ नको. मी येताना तुला भुईमुगाच्या शेंगा आणीन. चिलू ढोलीतून बाहेर येऊन जवळच्याच फांदीवर बसायची, टुकू टुकू पाहायची, चुरू चुरू खायची. जरा कुठं खुस्स झालं तरी सुरू सुरू ढोलीत पळायची. एकदा काय झालं, चिलू अशीच ढोली बाहेर येऊन बसली होती. अचानक आकाशात ढग आले आणि बघता बघता सरसर 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 करीत पाऊस पडायला लागला. चिलू जरा दचकली, पण मग तिला पावसात भिजायची मोठी गंमत वाटली. कसं गारगार वाटत होतं. चिलूला खूप आनंद झाला. खारुताई घरी आल्यानंतर चिलूनं तिला सगळी गंमत चम्मत सांगितली. आता चिलू रोज पावसाची वाट पाहू लागली. पाऊस काही येईना, चिलूला चैन पडेना. आता चिलू खारुताईला सांगू लागली,
ए आई, तू पाऊस पाड ना.
खारुताई तिची समजूत घालू लागली, शहाणे माझी बाळ, असा हट्ट नाही करायचा, पाऊस असा पाडता येतो का. पण काही केल्या चिलू ऐकेना, तिचं रडणं सुरूच होतं. तिकडून आला पोपट भाऊ. तो म्हणाला,
अरे आमची चिलू राणी का रडते, काय तिला पाऊस हवाय,
तो कसा काय पाडता येणार.
पण मी तुला गोड गोड पेरू देतो, हां हा घे.
चिलू म्हणाली,
आ मला नको पेरू, मला हवा पाऊस, ए आई पाड ना पाऊस.
चिलू काही ऐके ना, रडू काही थांबे ना. तेवढ्यात आली घार, म्हणाली,
चिलू बाळाला काय झालं, कशानं तिला रडू आलं.
खारुताई म्हणाली,
चिलू काही ऐकत नाही, पाऊस पाऊस म्हणते, रडू काही थांबत नाही.
घार म्हणाली, बस माझ्या पंखावर, आकाशात मारू फेरी आणि परत येऊ झाडावर.
चिलू म्हणाली, मला नाही फिरायचं, ए आई पाऊस पाड ना.
चिलू काही ऐके ना, रडू काही थांबे ना.
मोर आला, थुई थुई नाचून गेला. मैना आली, गोड गोड गाणे गाऊन गेली. पारवा आला, घू घू घुमून गेला. माकड आलं, माकड चेष्टा करून गेलं. कोणाचं काही चाले ना, चिलू रडायची थांबे ना. तिचा आपला एकच ध्यास, पाऊस पाऊस पाऊस.
खारुताई अगदी कंटाळून गेली. एवढ्यात आला एक हत्ती. तो म्हणाला,
आज आमची चिलूताई अशी उदास का, काय हवंय तिला.
खारुताई म्हणाली,
काही नको, तिला हवाय आता एक झपाटा. एवढे सगळेजण समजावून गेले, पण हिचा हट्टा आपला संपतच नाही. तिला हवाय पाऊस, पण तो आत्ता कुठून आणणार, असा पाऊस आणता येतो का.
हत्ती म्हणाला,
हात तरी, एवढंच ना चिलू राणी, डोळे बंद कर, मी आणतो पाऊस.
चिलून डोळे बंद केले. मग हत्तीनं काय केलं, जवळच्या हौदातलं पाणी सोंडेत भरून घेतलं आणि चिलूच्या अंगावर फवारा उडवला.
अरे चा, हा तर पाऊस.
चिलूला खूप खूप आनंद झाला. ती नाचायला लागली, ती गायला लागली, म्हणत होती,
येरे येरे पावसा, तुला देते पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा.
चिलूचं रडणं थांबलं. खारुताईना खूप आनंद झाला. हत्ती आपले कान फडफडावीत फडफडावीत निघून गेला.